chinimandi.com पॉडकास्ट।
उपाशी मुलं करताहेत उसाची चोरी। झिम्बाब्वे मधील टोकवे मुकोरसी बंधाऱ्यामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबातील शालेय मुलांनी उसानं भरलेली ट्रेन थांबवून उसाची चोरी केली आहे। या उसाला गाळपासाठी नेण्यात येत होतं। झिम्बाब्वे या राष्ट्रीय रेल्वेनुसार शालेय मुलांवर ट्रायंगलमधील टोंगाट हुलेट साखर कारखान्यांसाठी नेण्यात येणाऱ्या उसाला चोरल्याचा आरोप आहे। काही पालकांवरही आपल्या मुलांबरोबर गाड्या लुटल्याचाही आरोप करण्यात आला आहे। धावत्या मालगाडीतून ऊस चोरताना काही मुलं जखमी झाली आहेत। उसाची होणारी चोरी पाहता गेल्या सप्ताहात झिम्बाब्वे रेल्वेनं या क्षेत्रामध्ये जागरूकता अभियान राबवलं होतं। ते म्हणाले की आम्हाला चिंगविजीमध्ये महिला आणि मुलांना सांभाळणं अवघड झालं आहे, कारण बऱ्याच साखर कारखान्यांची उसाची रेल्वे याच मार्गावरून जाते। न्यूज झिम्बाब्वे डॉट कॉम बरोबर एका साक्षात्कारात राष्ट्रीय रेल्वे ऑफ झिम्बाब्वेचे जनसंपर्क प्रबंधक न्याशा मरावणिका म्हणाले, गेल्या शुक्रवारी आम्ही टोंगाट हुलेट अधिकाऱ्यांबरोबर स्थानिक नेत्यांच्या बैठकीत ऊस चोरीचा मुद्दा तडीस नेण्याच्या दृष्टीनं जागरूकता बैठक देखील केली। बैठकीत मरावणिका म्हणाले, आम्हाला असं समजलं की काही पालक आपल्या मुलांना गाडीमधील ऊस चोरण्यासाठी पाठवत होते। यामध्ये एका मुलाला आपला पाय गमवावा लागला असल्याचं त्यांनी सांगितलं। या चोरीचं मुख्य कारण भूक आहे आणि आपण ही भूक दडपू शकत नाही। रेल्वेवर दगड मारणं आणि ऊस चोरण्याची घटना खूपच चिंताजनक असल्याचं मरावणिका यांनी सांगितलं।